आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विश्व वारसा केंद्रासाठी भारताचं 1 दशलक्ष डॉलर्सचं योगदान। वारसा संवर्धनासाठी भारत वचनबद्ध। पंतप्रधानांचं प्रतिपादन। संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून। सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षांकडून सरकारला सूचना। आगामी काही दशकं देशात भाजपचं सरकार। केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भाजप महाअधिवेशनात स्पष्टोक्ती। 65व्या आंतरराष्ट्रीय गणितीय ऑलिम्पियाड स्पर्धेत 4 सुवर्णपदक पटकावत भारतीय संघाची ऐतिहासिक कामगिरी। आणि महाराष्ट्रात मुंबई कोकणसह अनेक जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा। आता सविस्तर बातम्या। वारसा संवर्धनाच्या प्रयत्नात जागतिक सहकार्य तसंच स्थानिक समुदायांना सामील करून घेण्यासाठी भारत नेहमीच वचनबद्ध राहील। भारताचा वारसा म्हणजे केवळ इतिहास नसून ते विज्ञान असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत केलं। दिल्लीतल्या भारत मंडपम इथं विश्व वारसा समितीच्या 46व्या सत्राचं उद्घाटन काल पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते। भारत पहिल्यांदाच हे सत्र आयोजित करत असून ते 31 जुलैपर्यंत सुरू राहणार आहे। उद्घाटन प्रसंगी बोलताना पंतप्रधान म्हणाले की गेल्या काही वर्षात सरकारनं भारतातल्या 350 हून अधिक प्राचीन वारसा स्थळांना पुनरुज्जीवित केलं आहे। प्राचीन वारशांचं पुनरुज्जीवन हे इतिहासाप्रती आदर तसंच जागतिक दातृत्व यांचं प्रतिबिंब आहे। जगातली सर्वात जुनी संस्कृती असलेल्या आमच्या भारत देशात हे सत्र आयोजित केलं जात असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं। याचवेळी युनेस्कोच्या विश्व वारसा केंद्राच्या क्षमतावृद्धी तांत्रिक सहाय्य आणि जागतिक वारसा स्थळांचं जतन यासाठी 1 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचं योगदान मोदी यांनी जाहीर केलं। हा निधी मुख्यत्वे जगातल्या विकसनशील देशांसाठी वापरला जाणार आहे। जागतिक वारसा समिती ही जागतिक वारसाविषयक सर्व बाबींच्या व्यवस्थापनासाठी तसंच संकेतस्थळावर नोंदवल्या जाणाऱ्या जागतिक वारसा यादीविषयी निर्णय घेण्यासाठी जबाबदार असते। वर्षातून एकदा या समितीचं बैठक सत्र आयोजित केलं जातं। दिल्लीत सुरू असलेल्या बैठकीत जागतिक वारसा यादीत नवीन स्थळांच्या नोंदींचा प्रस्ताव, विद्यमान 124 जागतिक वारसा स्थळांच्या संवर्धनाच्या स्थितीचा अहवाल तसंच आंतरराष्ट्रीय सहाय्य आणि जागतिक वारसा निधीचा वापर याविषयी चर्चा होणार आहे। 150 देशातले 2000हून अधिक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होत आहेत। संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून दिल्लीत सुरू होत आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेच्या पटलावर मांडतील तर उद्या 23 एप्रिलला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील। अधिवेशन काळात दोन्ही सभागृहाचं कामकाज सुरळीत पार पडावं यासाठी काल अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारनं सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं होतं। बैठकीनंतर वार्ताहरांशी संवाद साधताना संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सरकार कोणत्याही मुद्द्यावर खुलेपणाने चर्चा करण्यास तयार असल्याचं सांगितलं। संसदेचं कामकाज सुरळीतपणे चालवणं ही सरकारबरोबरच विरोधकांचीही जबाबदारी असते हे त्यांनी आवर्जून नमूद केलं। संसदेतल्या विविध पक्षनेत्यांच्या बहुमोल सूचनांसाठी त्यांनी आभार मानले तसंच अधिवेशन सुरळीत पार पडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचं आवाहन केलं। सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेसनं नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरण, रेल्वे सुरक्षा, अग्निवीर योजना, केंद्र राज्य सरकार नातेसंबंध, मणिपूर, जम्मू आणि काश्मीर इथल्या सुरक्षा परिस्थितीचा आढावा आदी मुद्द्यांवर अधिवेशनात चर्चा व्हावी अशी मागणी केली। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी समाज माध्यमांवरील संदेशात देशातल्या अर्थव्यवस्थेशी निगडीत मुद्द्यांवर चर्चा व्हावी अशी मागणी काँग्रेसनं केली असल्याचं म्हटलं आहे। नीट पदवीपूर्व प्रवेश परीक्षा 2024 साठी 23 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले त्यापैकी 2321 विद्यार्थ्यांनी 700 किंवा त्याहून अधिक गुण मिळवले होते. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देश आणि परदेशातून 1404 केंद्रांवर या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. देशातल्या 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात 276 शहरांमध्ये ही परीक्षा केंद्र होती. नीट पदवीपूर्व प्रवेश 2024 परीक्षेत 1 ते 100 पर्यंत क्रमांक मिळवणारे विद्यार्थी 56 शहरातल्या 95 केंद्रांमधले आहेत. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या वतीनं आजपासून शिक्षा सप्ताह पाळला जाणार आहे. तो 28 जुलैपर्यंत चालेल. विद्यार्थी शिक्षक आणि लाभधारकांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत सादर केलेल्या प्रभावी शैक्षणिक सुधारणा आणि सहयोग यांना प्रोत्साहन देणं हे या सप्ताहाचं उद्दिष्ट असेल. या कालावधीत अध्यापन शिक्षण साहित्य दिवस, पायाभूत साक्षरता, संख्याशास्त्र, क्रीडा दिवस आणि सांस्कृतिक दिवस या विषयानुरूप दिवस साजरे केले जातील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारतीय जनता पार्टी हा विचारधारेला अनुसरून काम करणारा पक्ष आहे. महान भारताची उभारणी भाजपकडूनच होईल आणि आगामी काही दशकं देशात भाजपचंच सरकार असेल असं ठाम प्रतिपादन ज्येष्ठ भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी काल पुण्यात केलं. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं काल भाजपचं महाअधिवेशन झालं. या अधिवेशनाच्या समारोपाच्या सत्रात शहा यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. लोकसभा निवडणुकांच्या काळात विरोधकांनी खोटा प्रचार केला तो खोडून काढा, आत्मविश्वास जागृत करा, भाजपच्या ज्येष्ठ जुन्या जाणत्या नेत्यांचे विचार समोर ठेवा, आपापसातील मतभेद दूर करा आणि एकजूट होऊन विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काम करा असा आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. यावेळी त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. विविध नेत्यांसह भाजपच्या 5000 जास्त कार्यकर्ते आणि पदाधिकारी या अधिवेशनात सहभागी झाले होते. 65व्या आंतरराष्ट्रीय गणितीय ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताच्या संघानं 4 सुवर्णपदकं पटकावत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. महाराष्ट्रातल्या मुंबईचा रुशील माथुर, पुण्याचा आदित्य मांगुडी व्यंकट गणेश, आसामच्या गुवाहाटीतला आनंदा भादुरी आणि उत्तर प्रदेशच्या नोएडातला कणव तलवार यांनी या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवलं. दिल्लीच्या अर्जुन गुप्ताला रौप्य पदक तर पुण्याचा सिद्धार्थ चोप्रा याला विशेष पदक मिळालं आहे. 1989 या स्पर्धेत पदार्पण केल्यानंतर भारताची ही आजवरची सर्वोत्कृष्ट कामगिरी असून यंदा भारतानं 4थ्या स्थानावर झेप घेतली. या स्पर्धेत 108 देशातल्या 609 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. श्रावण महिन्यातल्या प्रतिवर्षी कावड यात्रेला आजपासून सुरुवात होत आहे. या यात्रेदरम्यान गंगा नदीच्या काठावरील हरिद्वार, गौमुख आणि गंगोत्री या तीर्थक्षेत्रांना भाविक भेट देतात आणि त्यांच्या कावडीमध्ये गंगेचं पवित्र जल भरून घेतात. श्रावण शिवरात्रीला विविध शिवमंदिरात हे जल अर्पण करून या यात्रेची सांगता करतात. ही यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड सरकारांनी चोख व्यवस्था केली आहे. निपा विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्यविषयक उपाययोजनांची तातडीनं अंमलबजावणी करण्याच्या सूचना केंद्र सरकारनं केरळच्या राज्य सरकारला दिल्या आहेत. मनप्पुरम जिल्ह्यातल्या एका 14 वर्षाच्या मुलाचा निपा विषाणूच्या संसर्गामुळे काल मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडतो आहे. कोकणात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईसह कोकणातल्या काही जिल्ह्यांमध्ये आणि राज्यातल्या अन्य भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती प्रतिसाद दल, जिल्हा प्रशासन, पोलीस, महापालिका, नगरपालिका आदी विविध स्थानिक स्वराज्य संस्था यांनी सतर्क राहावं आणि नागरिकांना सर्वतोपरी मदत करावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विश्व वारसा केंद्रासाठी भारताचं 1 दशलक्ष डॉलर्सचं योगदान, वारसा संवर्धनासाठी भारत वचनबद्ध, पंतप्रधानांचं प्रतिपादन. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून, सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षांकडून सरकारला सूचना. आगामी काही दशकं देशात भाजपचं सरकार, केंद्रीय मंत्री अमित शहा यांचं भाजप महाअधिवेशनात स्पष्टोक्ती. 65व्या आंतरराष्ट्रीय गणितीय ऑलिम्पियाड स्पर्धेत 4 सुवर्ण पदकं पटकावत भारतीय संघाची ऐतिहासिक कामगिरी आणि महाराष्ट्रात मुंबई, कोकणसह अनेक जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.